पुस्तकाचे नाव श्याम, लेखक साने गुरुजी, वाचक माधवराव वाबळे, कथा 24वी, मधल्या सुटीतील मेवे। मुलांना स्वतंत्रपणापेक्षा दुसरे काय प्रिय आहे? झाडावर चढावे, नदीमध्ये डुंबावे, डोंगरावर चढावे, जंगलात फिरावे, आवळे, बोरे, काजू, कैऱ्या यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा। या जीवनात एक प्रकारचा किती आनंद आहे म्हणून सांगू? त्या त्या ऋतूतील फुले फळे आधी देवाला वाहवायची व नंतर तो देवाचा प्रसाद मानवाने भक्षावायाचा। तुळशीचे लग्न आवळे चिंचांशिवाय पूर्ण होत नसते। संक्रांतीच्या सुगडात बोरे हवीत, शिवरात्रीला शंकराला कैऱ्या वाहतात। आमच्या देवांना सुद्धा या चिंचा बोरांनी आवळ्या कैऱ्यांची गोडी आहे। महाराष्ट्रातील देवाला महाराष्ट्रातील रानमेवा, महाराष्ट्रातील देवाला संत्री मोसंबी फारशी आवडत नाही। देवतांच्या कोणत्याही पूजेत त्यांना स्थान नाही, परंतु आवळे चिंचा बोरांना आहे। दापोलीच्या शाळेत असताना हा वृक्ष परंतु आम्हाला रसाळ वाटणारा मेवा आम्ही मधल्या सुटीतच भरपूर खात असू। आमच्या शाळेच्या भोवती कलमी आंब्यांची कितीतरी झाडे होती, परंतु त्यांच्यावर रखवालदार असे। त्या रखवालदाराच्याही हातावर मी व माझे मित्र तुरी देत असू। शाळा सुटली म्हणजे रखवालदार निघून जात असे, परंतु मी व माझे काही मित्र वर्गातच काही वेळ थांबत असू। त्या रखवालदारावर आम्ही रखवाली ठेवीत असू। तो निघून गेला की आमचा जथा बाहेर पडत असे। चांगले चाकू जवळ असत, आंब्यावरच्या कैऱ्या बिनबोभाट पाडून त्या आम्ही खिशात ठेवून देत असू व रस्त्याने हळूहळू गप्पा मारीत कैऱ्या खात खात आम्ही घरी जात असू। परंतु मधल्या सुटीतील कार्यक्रम यापेक्षा आकर्षक होता। मधल्या सुटीत टेकडीवरून आम्ही खाली जावायचे। जवळच एक पडका बंगला होता। त्या बंगल्यात एकेकाळी राष्ट्रीय शाळा होती। त्या बंगल्याभोवती नाना प्रकारचे पुष्कळ वृक्ष होते। आम्र, बकूळ, नागचाफा, चिंच, विविध झाडे तेथे होती। बकुळीची फळे चांगली पिकेपर्यंत आम्हाला धीर धरवत नसे। आमच्या पोटात इतकी ऊब असे की कितीही कच्ची फळे असोत ती तेथे पिकून गेली असती। बकुळीची फळे जरा पांढुरली की आम्ही खावयास मागे पुढे पाहत नसू। झाडावर चढावयास भिणारी मुले खाली असत, काहींना चढण्याचा आळस असे। आम्हाला वरून टाका रे, आम्हाला टाका, अशी प्रार्थना ही खालची मंडळी आम्हाला करीत असत। समोर भाग्य असूनही त्याच्यासाठी धडपड न करता भीक मागणाऱ्या त्या हातदैवी मुलांना आम्ही वरून बिया मारत असू। परंतु वरून बियाचा मारा आम्ही सुरू केला की खालची मंडळी दगडांचा मारा आमच्यावर सुरू करीत असे। या दगडांच्या माऱ्यापुढे आमचा टिकाव लागत नसे, परंतु आम्ही ऐटीने म्हणत असू, तुम्ही हातपाय तरी हलू लागलात, हे काय थोडे ऐदी गोळे पडलेले होते तर आम्हाला दगड मारण्यासाठी म्हणून का होईना, पण एकदाचे उठवलेत यातच आमचा विजय आहे। आता आम्ही तुम्हाला बकुळे वरून टाकतो, ती तुम्ही झेला। अशा रीतीने आमची वरच्यांची व खालच्यांची तडजोड होई। आम्ही बकुळीची फळे खात असू, बकुळीची फुले वासासाठी घेत असू, त्या फुलांचे तुरे आम्ही करत असू। कोणी हे तुरे शिक्षकास नेऊन देत, कोणी स्वतःच्या आत्मदेवास देत। बकुळीची झाडे उंच असतात व त्यांची छाया दिवसावयास फार दाट नसते, परंतु चिंचेच्या झाडांची छाया दाट। झाडावर कोवळ्या कोवळ्या चिंचा झाल्यापासून आम्हा वानरांचा हल्ला सुरू व्हायचा। चिंचांची कोवळी कोवळी पानेही आम्हाला आवडत। करवंदीच्या कोवळ्या पानांच्या बोख्या त्याही खावयास आम्ही मागेपुढे पाहत नसू। चिंचांचा मेवा श्रावण भाद्रपद महिन्यापासून जो सुरू होई तो चांगला पौष माघ महिन्यापर्यंत पुरे। बोरीच्या झाडावर चढणे कठीण असे, तरीही कोणी कोणी चढून वर जाऊन झाड हलवी, खालचे लोक टिपीत. एखादे वेळेस खालचे कृतघ्न वर चढणाऱ्यास एकही बोर ठेवीत नसत. एखादे वेळेस बोरीवर चढावे तोच घंटा कानावर येऊन आदळे. भराभर बोरवाले बोरे खिशात भरीत, चिंचावाले चिंचा खिशात कोंबीत, परंतु वर्गात घेऊन जाणेही कठीण. काही काही शिक्षक आमच्या आरोग्याची फार चिंता वाहत असत. ते आमचे खिसे तपासावयास येत व खिशातील आमचे मौल्यवान खजिने खिडकीतून बाहेर फेकून देत. त्यांना आमचा हेवा वाटत असावा. एखादे वेळेस ते शिकवित असत तर कोणी पटकन चिंचेचे बुटूक तोंडात टाकीत, दुसरा त्याच्याजवळ मागू लागे. चिंच पाहताच आम्हा मुलांच्या तोंडास पाणी सुटे आणि फळ्यावरच्या सिद्धांतावरचे किंवा वाक्यावरचे आमचे लक्ष उडे. शिक्षकांना हे कसे सहन होणार? त्यांनीही आमच्याजवळची थोडी मागितली असती तर आम्ही नाही का म्हटले असते? आमच्याजवळच्या चिंचा पाहून खात्रीने त्यांच्याही तोंडास पाणी सुटत असेल, परंतु आम्ही मुले त्यांना परकी होतो. आमच्याजवळ काय म्हणून ते मागतील व आमच्याबरोबर काय म्हणून खातील? त्यामुळे आमच्या त्या चिंचा आमची बोरे सारे भिरकवून देण्यात येईल. आम्ही उन्हातून एवढे गेलो, झाडावर चढलो, कोणी खालून नेम धरून दगड मारले, काटे पायात बोसले, तेव्हा कुठे तो वन्यमेवा आम्हास मिळाला. परंतु एका क्षणात तो जप्त होई व खिडकी बाहेर फेकला जाई. अशाने का फळ्याकडे आमचे लक्ष लागत असे? आमचे लक्ष बाहेर फेकलेल्या त्या प्राणमोल वस्तूंकडे असे. आमचे लक्ष चिंचा बोरांकडे काय म्हणून जाई? शिक्षकाचा पाठ ऐकताना त्या चिंचा बोरांचा आम्हाला विसर पडत नसे. चिंचा बोरांपेक्षाही मधुरता व गोडी जर शिक्षकात व त्याच्या शिकवण्यात आम्हाला वाटली तर खिशातील खजिन्यांची आम्हाला आठवण तरी कशाला झाली असती? विद्यार्थी आपण शिकवित असता चिंचा बोरे खातात याचा खऱ्या शिक्षकावर निराळा परिणाम झाला असता. तो अंतर्मुख झाला असता. शिवाय चिंचा बोरे फेकण्याऐवजी वर्गातील सर्वांना गोकुळ कृष्णाप्रमाणे जर त्यांनी वाटून दिली असती तर कोणाला फारशी बाधलीही नसती व त्यांना गम्मत वाटून अभ्यासाकडे लक्षही लागले असते. परंतु या असल्या फेकून देण्यामुळे मुले चिडत ती युक्ती शोधून काढीत. चिंचा खिशात ठेवण्याऐवजी मुले टोपीत ठेवून देत. शिक्षक खिशे तपासतीत, परंतु शंकराच्या जटेत गंगा सामावली त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या जटेत चिंचा सामावलेल्या असतील याची कल्पना शिक्षकास नसे. लबाडी करावयास आपणच शिकवित असतो. तुरुंगात गेलेल्या चोरांना अधिक कौशल्याने चोरी कशी करावी याचे शिक्षण तेथे मिळते. मानवी मनाचा अभ्यास जोपर्यंत होणार नाही व अहंकार जोपर्यंत थैमान घालीत आहे तोपर्यंत हे असे चालावयाचे. मधल्या सुटीत आंब्यांच्या कैऱ्या पाडून खाण्यात पुरुषार्थ असे. उंच आंब्यावर चढणे सोपे नसे. त्यांच्या बुंध्याचा घेरच एवढा मोठा असे की आमच्या कवेत तो घेर मावत नसे. आंब्यांना नेम धरून कैऱ्या पाडाव्या लागत. शंकर जोशी व केशव जोशी हे आमचे मित्र उंच दगड मारण्यात कुशल होते. नेमका दगड मारण्यातही त्यांचा हातखंडा असे. एका आंब्याचे नाव आम्ही खोबरांबा ठेवले होते. कच्चे कितीही खाल्ले तरी दात आंबत नाही. तो कच्चा आंबाही गोड लागत असे. त्या आंब्याच्या झाडावर पिकण्यासाठी म्हणून एकही कैरी आम्ही शिल्लक ठेवीत नसू. त्या आंब्याच्या झाडाला वाईट का वाटत असेल? का माझ्या कैऱ्याही लोकांना किती आवडतात असे मनात येऊन त्या आम्रवृक्षाला कृतार्थ वाटत असेल? काजूच्या कच्च्या बिया काढून त्या दगडावर घासून त्यातील गर काडीने काढून खाण्यातही आम्ही तत्पर असू. हाताला त्या बातील तेल लागू नये व बोटांना डाग पडू नये म्हणून आम्ही जपत असू. काजूची पाठीमागची फळेही मीठ लावून आम्ही ती पिकली म्हणजे आनंदाने खात असू. लाल काजूपेक्षा पिवळे काजू अधिक गोड असतात वगैरे तात्पुरते शोधही लावीत असू. पावसाळा आला म्हणजे सारे मेवे संपून जात. झाडावर चढणेही त्या दिवसात कठीण. थोडेफार फणस पावसाळा सुरू झाला तरी झाडावर असत. आम्ही फणसासारखी मोठी फळेही काढीत असू. त्यात खुंटी मारून कोठेतरी जाळीत लपून ठेवत असू। खुंटी मारून ठेवलेत म्हणजे फणस लवकर पिकेल असे आम्हास वाटत असे। त्या खुंटी मारलेल्या फणसास रोज मधल्या सुटीत जाऊन पिकला की नाही हे आम्ही पाहत असू। परंतु शेवटी अधीर होऊन त्या अर्धवट मऊ मऊ झालेल्या फणसाची आम्ही चिरफाड करीत असू व त्यातील ते गुळचट गरे पोटात भरीत असू। पावसाळ्यातील मुख्य मेवा म्हणजे काकड्या। अशा कोवळ्या कोवळ्या काकड्या मी कोठेही खाल्ल्या नाही। आम्ही वर्गणी करीत असू, एकेकाना वर्गणी। शाळेच्या खालच्या बाजूस गरीब कुणब्यांची घरे होती, तेथे काकड्या विकत घ्यावयास आम्ही जात असू। एका दिडकीला तीन चार काकड्या मिळत। पिवळ्या घराच्या, लालसर घराच्या त्या लुसलुशीत काकड्या आम्हाला आवडत म्हणून सांगू। आम्ही पाच सहा जण असू, ते पाच सात आणे महिनाभर आम्हाला पुरत। मधली सुट्टी भटकण्यात खाण्यात आम्ही दौडीत असू। परंतु आमचे काव्यशास्त्र विनोदी त्यावेळेस चालत असे। निरनिराळे श्लोक शंकर जोशी घेऊन यावयाचा व ते श्लोकात्मक कुट प्रश्न आम्ही सोडवीत असू। दिनकर तनयेचे नीर आणित होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे। नदीपती रिपू ज्याचा तात भंगून गेला, रविसुत मही संगे फार दुःखीत झाला। दिनकर तनया म्हणजे यमुना, मी यमुनेचे पाणी आणीत होते। वाटेत शशीधर म्हणजे शंकर, त्याचे वाहन म्हणजे बैल, त्या बैलाने मारले। त्यामुळे समुद्राचा शत्रू जो अगस्ती, त्या अगस्तीचा तात म्हणजे घट, तो घट फुटला। आणि रविसूत म्हणजे कर्ण, कान पृथ्वीवर पडल्यामुळे फार दुखावला, असा या श्लोकाचा अर्थ आहे। कोणे एकवनी सुलक्षण वधू मेघो दके जन्मली, बोलत्वे नरनाम तीस असता श्री नाम तई पावली। पाचांनी प्रणिले तयातून तिही अत्यादरे वंदिली, तेथून श्रम पाविली म्हणून या कर्णांतरी राहिली। पावसाळ्यात रानात बोरू गवतात व बोरूची झाली लेखणी। तो बोरू होता, त्याची ती लेखणी झाली। पाची बोटांनी ती लेखणी धरली, परंतु त्यातल्या त्यात तीन बोटांनी तिचे फारच स्वागत केले। आणि तीन बोटांना राहण्याचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा ही लेखणी कानावर जाऊन बसते, असा तो अर्थ। कीर्तनास नर हो तुम्ही जागा, कीर्तनास नर हो तुम्ही जागा, कीर्तनास नर हो तुम्ही जागा, कीर्तनास नर हो तुम्ही जागा। या श्लोकात जागा शब्दांचे निरनिराळे पदपाठ कसे करायचे, अर्थ कसे बसवायचे, किंवा शंकरास पुजिले सुमनाने, शंकरास पुजिले सुमनाने, शंकरास पुजिले सुमनामने, शंकरास पुजिले सुमनाने। या श्लोकात सुमन शब्दांचे फूल, चांगले मन, गहू व सुमन नावाचा मनुष्य असे अर्थ कसे करावयाचे हे आमचा मित्र शंकर आम्हास सांगावयाचा। मोरोपंतांच्या आर्याही निघावयाच्या, वामनी श्लोक निघावयाचे, पंक्तीमध्ये निरनिराळे गमतीचे श्लोक कसे म्हणतात तेही आम्ही एकमेकास सांगावयाचे। कधी कधी आम्ही शब्दांच्या किंवा कवितांच्या भेंड्या लावायचे। अशा रीतीने ही मधली सुटी आम्ही दौडीत असू। मधल्या सुटीत आट्यापाट्या वगैरे खेळही आमचा वर्ग खेळत असे। केशव हा फार उत्कृष्ट खेळणारा होता, परंतु आम्ही फार दमून जात असू म्हणून हा खेळ आम्ही पुढे बंद केला आणि स्वच्छंदपणे टोळ्या टोळ्यांनी फिरत असू, गात असू। ते आनंदाचे मोकळ्या वृत्तीचे दिवस केव्हाही आठवले तरी खूप मजा वाटते। शाळेच्या बंधनाभोवती हा आमचा मोक्ष आम्ही उभा केला होता। बंधन काट मुरारी हमारे, बंधन काट मुरारी। देवा आमची बंधने तोड, अशी आमची प्रार्थना असे. 3 तासांच्या कोंडवाड्यानंतर मिळणारा मधल्या सुटीत हा 1 तास वेळ आम्हाला किती उत्साहप्रद होत असेल बरे. पहिल्या 3 तासांचा कंटाळा विसरून पुढच्या 3 तासांना पुरेल इतका उत्साह व उल्हास या 1 तासात आम्ही आमच्या जीवनात भरून घेत असू. रामतीर्थ म्हणत असत की कंटाळा आला म्हणजे घराबाहेर पाहावे. उंच आकाश, विशाल क्षितिज, प्रचंड वृक्ष यांच्या सान्निध्यात हिंडावे, फिरावे. यामुळे पुन्हा रूप व चैतन्य रोमरोमी संचारल्याशिवाय राहणार नाही. पृथ्वीचा हा बाह्य स्पर्श, पृथ्वीचा हा विशाल मुखास्पर्श अमृतदायी व जीवनदायी असतो याची ज्याला शंका असेल त्याने स्वतःच त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला बरा.